आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रातून सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यातला साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात, आतापर्यंत सुमारे 61 लाख टन साखरेचं उत्पादन. आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन. आता सविस्तर बातम्या. देशाच्या विविध भागात तयार होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रांच्या रुपानं देशाच्या सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडतं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2025 ते काल बोलत होते. भारत टेक्स हा आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या वस्त्र उद्योजकांसाठी एक चांगलं व्यासपीठ बनलं आहे असं ते म्हणाले. वस्त्रोद्योगाच्या संदर्भात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन हे 5 F घटक देशासाठी महत्वपूर्ण ठरत आहेत. यातून शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रगतीच्या नव्या वाटा मिळत आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं. आपण जगातला सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहोत. या क्षेत्रातली निर्यात आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांवर गेली असून 2030 हीच निर्यात 9 लाख कोटींवर घेऊन जाणं हे आपलं लक्ष आहे असंही मोदी म्हणाले. देशातील वैविध्यपूर्ण वस्त्रसंस्कृती जगभरात पोहोचवण्याची हीच योग्य वेळ आहे असं सांगून मोदी म्हणाले.
पूरब से पश्चिम, उत्तर से दक्षिण, हमारे यहां कितने तरह के पारंपरिक परिधान है, एक एक परिधान के कितने कितने प्रकार है. लखनवी चिकन, राजस्थान और गुजरात की बांधनी, गुजरात का पटोला और मेरी काशी का बनारसी सिल्क, दक्षिण में कांजीवरम सिल्क, जम्मू कश्मीर का पश्मीना, ये सही समय है ऐसे आयोजनों के जरिए हमारी ये विविधता और विशेषता वस्त्र उद्योग के विस्तार का भी माध्यम बने.
देशातील आदिवासी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 10 वर्षात अनेक पावलं उचलण्यात आली असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित आदि महोत्सव 2025 उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. आदिवासी समुदायाचा विकास झाला तरच देश खऱ्या अर्थानं विकसित होईल असं सांगून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. देशातील आदिवासींची संस्कृती परंपरा प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये 600 अधिक आदिवासी कारागीर, शिल्पकार आणि कलाकार सहभागी झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयनं बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. शेंदुर्णी सहकारी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रामुख्याने वीज आणि पाण्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्याला शासनानं प्राधान्य दिलं असून सौरपंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या 15 दिवसात आणि मागणी नोंदवल्यावर प्रत्येक शेतकऱ्याला 2 महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असतो असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल चंद्रपूरमध्ये व्यक्त केलं. सन्मित्र महिला नागरी सहकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातला साखर हंगाम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 61 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून 14 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे. सर्वाधिक 17 लाख टन साखर उत्पादन कोल्हापूर विभागामध्ये झालं तर पुणे विभागामध्ये 14 लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे. यंदा राज्यात 85 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र यंदा गाळप हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला. त्यातच अतिवृष्टीमुळे राज्यात उसाला तुरे येण्याचं प्रमाणही वाढलं होतं. अशा विविध कारणांमुळे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी होईल, तसंच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर गाळप हंगाम लवकर संपेल असं साखर आयुक्तालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. विख्यात संगीतकार आणि पार्श्वगायक सी रामचंद्र यांच्या वापरातला दुर्मिळ पियानो पुण्यातल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला काल सुपूर्द करण्यात आला. सुरेश यादव यांनी हा पियानो संग्रहालयाकडे सुपूर्द केला. या पियानोचं सुयोग्य जतन राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये होईल आणि पुढच्या पिढ्यांना तो पाहता येईल या सद्भावनेनं हा निर्णय घेतला असल्याचं सुरेश यादव यांनी सांगितलं. याबाबत आकाशवाणीशी बोलताना संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे म्हणाले,
एका चांगल्या ठिकाणी हा त्यांचा पियानो जातोय ही एक दुर्मिळ अशी घटना आहे. संग्रहालयाच्या वाद्यदालनामध्ये अनेक नामवंत कलाकारांची वाद्य आहेत, त्या संग्रहामध्ये अण्णांचा पियानो त्याची भर पडणं हे खरोखरच संग्रहालयाचं भाग्य आहे असं मी समजतो.
नाशिक महानगरपालिकेनं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 66 कोटी 30 लाख रुपयांच्या शिलकीचं 3054 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक काल स्थायी समितीला सादर केलं. 2 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरता 200 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल करण्यात आलं. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे. नवीन वकिलांनी पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं सतत अध्ययन करायला हवं असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी काल केलं. पुणे जिल्ह्यात जुन्नर इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचं उद्घाटन न्यायमूर्ती डेरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. तुळजापूरमध्येही काल वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय सुरू करण्यात आलं. या न्यायालयामुळे पक्षकारांना भूसंपादन आणि कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांसाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही. या नव्या न्यायालयामुळे स्थानिक आणि तालुक्यातल्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे असं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी यावेळी केलं. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी होऊन किमान 18 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी उत्तर रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नरसिंह देव आणि मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांची समिती रेल्वेनं नेमली आहे. या समितीनं स्थानकावरचं सीसीटीव्ही फुटेज राखून ठेवायचे निर्देश दिले आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी अचानक अलोट गर्दी झाली. या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याचं उत्तर रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत रेल्वेनं जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. 26व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धा गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठामध्ये आजपासून सुरू होत आहेत. येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातल्या 23 विद्यापीठांचे संघ सहभागी होतील. या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुमारे 150 खेळाडू आणि 25 संघ व्यवस्थापक मार्गदर्शक यांचा चमू सहभागी होत आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशाच्या विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण वस्त्रातून सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. राज्यातला साखर हंगाम अखेरच्या टप्प्यात, आतापर्यंत सुमारे 61 लाख टन साखरेचं उत्पादन आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेच्या चौकशीसाठी रेल्वेची समिती स्थापन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.